The person you have called is speaking to someone else. You can wait or call again later.
आपण ज्याला कॉल केला आहे तो आता कोणाशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा किंवा नंतर कॉल करू शकता.
आपने जिस
गुड मॉर्निंग, दिस इज सनिया फ्रॉम एसपी वेल्थ. वी आर बेस्ड इन ठाणे. कॅन वी टॉक फॉर 2 मिनिट्स प्लीज?
हॅलो.
I understand you've answered, but I didn't quite catch if you're available to talk for a couple of minutes. Could you please confirm if we can have a quick conversation?
Hello?
I didn't quite catch
Hello?
That. Hello, I'm Sanya from SP Wealth.